नमस्कार मित्रांनो, एक कविता लिहिली आहे, ती सादर करतोय. कवितेचं नाव आहे घुसमट. घुसमट माझ्या मनाची माझ्या सोबतच संपणार, कदाचित त्यानंतरच मी पुन्हा स्वच्छंद फिरणार. मी हे करणार, मी ते करणार म्हणत म्हणत मी जगणार, पण एक एक स्वप्न माझी शेवटी लाकडांवर जळणार. मी हे बनणार, मी ते बनणार सांगता सांगता आयुष्य सरणार, का जगलो असा मी कुणाला काय समजणार. जे मी करू शकलो नाही माझी आत्मा जरूर करणार, जेव्हा घुसमट संपेल ती स्वच्छंद फिरणार, ती स्वच्छंद फिरणार. थँक्यू.